श्री गणरायाला वाजत गाजत आनंदाच्या जल्लोषात घरी आणणं हा एक विलक्षण सोहळा असतो आणि या उत्सवाचा आनंद दरवर्षी कमी न होता वाढतच असतो.
Let's go.